नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. इटलीच्या मिलान शारांत आशियाई विकास बँकेच्या वर्सुकी बसकेच्या फाटभुंयेर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन हांणी तांचे इटलीचे समपदस्थ जियान कार्लो जॉर्जेटी हांची भेट घेवन भारत इटली आर्थिक संबंध मजबूत करपाचे आनी परस्पर हिताच्या मुद्यार जागतीक आनी बहुपक्षीय माचयेर सहकार्य वाडोवपाचे मार्गांचेर चर्चा केली. बसकेत विकसनशील देशांच्या गरजांक अधिक प्रतिसाद दिवपाक बहुपक्षीय विकास बँकांत सुदारणा करपाच्या म्हत्वार दोनी अर्थमंत्र्यांनी चर्चा केली. भारतीय अर्थमंत्र्यांनी जपानाचे अर्थमंत्री कात्सुनोबू काटो हांची भेट घेतली आनी दोनूय देशांमधल्या विशेष धोरणात्मक आनी जागतिक भागीदारीबाबत चर्चा केली. सितारामन हांणी भर दिला की लोकशाय आनी कायद्याचे राज्य ह्या सामायिक मूल्यार आधारीत भारत जपान भागीदारी इंडो पॅसिफीक प्रदेशांत शांतता समृद्धी आनी स्थिरता वाडोवपाक अत्यंत म्हत्वाची आसा. नागरी संरक्षण सज्जतेचे मूल्यांकन करपाक मॉक ड्रिलाचेर केंद्रीय गृह सचीव राज्यांच्या मुख्य सचिवा वांगडा बसका घेतले. केंद्रीय गृह मंत्रालयान नागरी संरक्षण सज्जतेचे मूल्यांकन करपा खातीर फाल्यां राज्यांक मॉक ड्रील करपाचे निर्देश दिले. देशातल्या 244 वर्गीकृत नागरी संरक्षण जिल्ह्यांत नागरी संरक्षण सराव आनी तालीम आयोजित करपाचो निर्णय घेतला. ह्या सरावाचे आयोजन गांव पातळी मेरेन करपाचे नियोजन आसा. केंद्रीय गृह सचीव गोविंद मोहन हे आयज नागरी संरक्षण मॉक ड्रिलाचेर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं राज्यांच्या मुख्य सचिवा वांगडा बसका घेतले. आमच्या प्रतिनिधीन दिल्ल्या खबरे प्रमाण नागरी संरक्षण सरावाचे उद्दिष्ट वेगवेगळ्या नागरी संरक्षण उपायांची कार्यात्मक परिणामकारकता आनी समन्वयाचे मूल्यांकन करप आसा. ह्या सरावाचे उद्दिष्ट हवाई हल्ल्याची चेतावणी प्रणालींची प्रभावीता, भारतीय हवाई दलाची हॉटलाईन वा रेडिओ कम्युनिकेशन लिंक्स कार्यान्वीत करप, तशेंच नियंत्रण कक्षांच्या कार्यक्षमतेची चाचणी करप हे आसा. ह्या सरावात नागरीक आनी विद्यार्थ्यांक प्रतिकूल हल्ल्याच्या परिस्थितीत स्वतःचे संरक्षण करपाविशी प्रशिक्षण आसपावता. कॉनकास्ट स्टील अँड पॉवर लिमिटेड आनी ताचे CMD संजय कुमार सुरेखा हांचेकडे संबंधित बँक फटवणूक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय ईडीन 296 कोटी रुपया परस अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली. या मालमत्तेत पश्चिम बंगाल, ओडिशा आनी झारखंडातल्यो मालमत्ता आनी जमीन आसपावतात. सुरेखा हांणी शेल कंपन्यावरवीं सुमार 6,210 कोटी रुपयांचे बँक रीण वळयले असो आरोप आसा. तांकां अटक केल्या आनी तांच्या विरुद्ध खटलो दाखल केला. ह्या प्रकरणाचो मुखावेलो तपास एजन्सी करता. मजगती अंमलबजावणी संचालनालय ईडीन एका व्हड रियल इस्टेट फसवणुकी प्रकरणात WTC फरिदाबाद इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आनी हेर संस्थांच्या 2,348 कोटी रुपयांच्या मालमत्तेर जप्ती केल्या. एजन्सीन एका निवेदनात म्हळां की ह्या मालमत्तेत दिल्ली NCR, गुरुग्राम, फरिदाबाद, नोयडा आनी गोवा हांगा जमीन आनी विक्री न जाल्ल्या मालमत्तांचो आस्पाव आसा. असो आरोप आसा की ह्या समुहाचे मुखेली आशिष भल्ला आनी गुंतवणुकीचेर खात्रीशीर परतावो दिवपाचे आश्वासन दिवन 12,000 परस अधिक गुंतवणूकदारांक फटयल्ले. तांणी निधी वळयलो आनी कांय पयशे तांच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या मालकीच्या संस्थांक परदेशांत हस्तांतरीत केले. साक्षीदारांचेर प्रभाव घालपाचो प्रयत्न केल्या उपरांत भल्लाक 6 मार्चाक अटक केली. ईडीन ह्या प्रकरणाचो तपास सुरू दवरला. टॉरंटोत आयोजित केल्ल्या परेडीबद्दल नवी दिल्लीतल्या कॅनेडियन उच्च आयुक्ता लयाकडे भारत सरकारान कडक शब्दांत चिंता व्यक्त केल्या, जातून कॅनडाच्या फुडारपणा आड आनी कॅनडात रावपी भारतीय नागरिका आड अस्विकार्य प्रतिमा आनी धमकीची भाषा वापरिल्ली. सुत्रांनी सांगले की भारतान परत एकदा कॅनेडियन अधिकाऱ्यांक द्वेष पसरावपी आनी अतिरेकीपणा आनी फुटीरतावादी अजेंडांचो पुरस्कृत करपी भारतविरोधी घटका आड कारवाय करपाचे आवाहन केला. आयतारा टॉरंटोत एक रॅली काढली, जातून खुबशे प्रमुख व्यक्तींचे अपमानजनक चित्र केल्ले. माजी जागतिक क्रमवारीतलो अव्वल क्रमांकाचो खेळाडू किदांबी श्रीकांत, उदेतो स्टार अनमोल खरप आनी उन्नती हुडा हांच्या सयत आयज पासून चायनीज तैपेत सुरू जावपी तैपे ओपन 2025 सर्तींत भारताचे फुडारपण करतले. दादल्या एकोडीत सध्या 61व्या स्थानार आशिल्ल्या श्रीकांताचो हंगाम कठीण गेलो. 6 खेळांतल्यान तो फक्त एकदांच उपांत्यपूर्व फेरयेत पावला. ह्या स्पर्धेन भारताचो अव्वल क्रमांकाचो दादलो एकोडीचो खेळाडू जागतिक क्रमवारीत 44व्या स्थानार आशिल्लो आयुष शेट्टी आसतलो, तर लक्ष्य सेन आनी HS प्रणोय हांणी माघार घेतली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.